नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. संसद भवन संकुलात जाल्ल्या एनडीए संसदीय पक्षाच्या बसकेंत आयज एनडीए खासदारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचो भारत अमेरिका व्यापार कबलाती बद्दल सत्कार केलो. बसके उपरांत पत्रकारांकडे उलयतना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू हांणी म्हळें की अमेरिके वांगडची व्यापार कबलात इतिहासीक आसा आनी भारत ईयू मुक्त व्यापार कबलातीचेर सय जाल्या उपरांत फक्त एका सप्तकातूच ही कबलात जाल्या. प्रधानमंत्री मोदींच्या फुडारपणाखाला सगळे विकसीत देश भारतावांगडा समन्वयान काम करूंक इच्छितात. रिजीजू हांणी म्हायती दिली की आतां मेरेन 39 देशांवांगडा मुक्त व्यापार कबलाती जाल्यात.
39 डेवलप कंट्रीज के साथ जो डील हुए हैं वो इस चीज को दर्शाता है कि प्रधानमंत्री जी के नेतृत्व में आज जो डेवलप कंट्रीज है सब लोग भारत के साथ तालमेल करके एक साथ काम करना चाहते हैं, पार्टनरशिप में काम करना चाहते हैं. इससे हमारे आम लोगों का जिंदगी में बहुत फायदा होने वाला है.
एनडीए संसदीय पक्षाच्या बसकेंत नवनिर्वाचित भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांचोय भोवमान केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हाचे आदी घोषणा केली की मेड इन इंडिया उत्पादनार आता 18% कमी युएस टॅरिफ असतलो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे कडेन उलयल्या उपरांत त्यांनी सोशल मिडिया पोस्टात ही घोषणा केली. आपले प्रिय इश्ट राष्ट्राध्यक्ष ट्रम्पाकडेन उलोवप खूप बरे आशिले आनी जेन्ना दोन व्हड अर्थवेवस्था आनी जगातली सगळ्यात व्हड लोकशाय एकठांय काम करतात तेन्ना ताचो लोकांक फायदो जाता आनी परस्पर फायदेशीर सहकार्याक प्रचंड संधी उपलब्ध जातात अशें मोदींनी म्हळां. नागरी विमान येरादारी मंत्रालयान 2026-27 केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केला आनी देशाच्या विमान येरादारी क्षेत्राक आत्मनिर्भर करपाक तेको दिला अशें म्हळां. विमानांनी भारतीय घटकावेली मूलभूत सीमाशुल्क सूट देशांतर्गत विमान उत्पादनाक लक्षणीयरित्या चालना दिली अशें मंत्रालयान म्हळां. आकाशवाणी खबर विभागाकडे उलयताना नागरी विमान येरादारी मंत्रालयाचे सचिव समीर सिन्हा हांणी म्हळें की देखभाल दुरुस्ती आनी दुरुस्ती उपकरणांचे भागावेली कस्टम शुल्क सूट 2028 मेरेन वाडयिल्ल्यान भारत जागतिक विमान देखभाल केंद्र म्हणून मजबूत जातलो.
मैं ये भी कहना चाहूंगा कि रख रखाव, मरम्मत और जांच पड़ताल यानी MRO उपकरणों तथा कलपुर्जों पर सीमा शुल्क छूट को 2028 तक बढ़ाने से भारत एक वैश्विक विमान रख रखाव केंद्र के रूप में मजबूत होगा. ये सभी उपाय मिलकर लागत कम करेंगे, साथ ही कुशल रोजगार सृजित करेंगे और वैश्विक विमानन पारिस्थितिकी तंत्र में भारत की प्रतिस्पर्धा को बढ़ाएंगे.
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणाचें कौतुक केलां. कितल्याशाच देशांवांगडा मुक्त व्यापार कबलात केल्ल्या बद्दल तांणी तांचे कौतुक केले. संसदे भायर पत्रकारांकडे उलयतना पासवान हांणी म्हळें की युरोपियन युनियन आनी अमेरिके वांगडाच्या कबलातीन जागतिक स्तरार भारताची प्रतिष्ठा वाडयल्या. एनडीए संसदीय पक्षाच्या बसकेंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी खासदारांक म्हायती दिली की अमेरिके वांगडा भारताची इतिहासीक व्यापार कबलात ही सततच्या संयमाचो परिणाम आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज नागरिकांक ह्या म्हयन्याच्या 6 तारखेक परिक्षा पे चर्चाचो खाशेलो भाग पळोवपाचो उलो मारला. सोशल मिडियाचेर दिल्ल्या पोस्टात प्रधानमंत्र्यांनी भारतातल्या तरणाट्यां कडेन संवाद सादप हो एक प्रेरणादायी अनुभव अशें सांगलां. ताणमुक्त परिक्षांचें म्हत्व तांणी सांगलें आनी आव्हानां पयस करप, समतोल दवरप आनी आत्मविश्वास वाडोवप हाचे विशीं वेव्हारीक अंतरदृश्टी सांगली. अंदू दिल्लीतल्या देवमोगरा, कोयंबटूर, रायपूर, गुवाहाटी आनी 7 लोककल्याण मार्ग हांगा परिक्षा वॉरियर्सांकडे संवादात्मक सत्रां आयोजीत केल्लीं अशी म्हायती मोदी हांणी दिल्या. विकसीत भारत रोजगार आनी आजीविका मिशन ग्रामीण हमी कायदो 2025 व बायलांक आधार दिवपाक कितलेशेच बायलां केंद्रीत तरतुदीसयत समावेशक आनी सक्षमीकरणा खातीर डिझायन केला अशें सरकारान म्हळां. लोकसभेत एका प्रस्नाच्या लेखी जापेत कृषी राज्यमंत्री कमलेश पासवान हांणी म्हळें की नवीन कायद्याअंतर्गत बायलांचो किमान 1/3 सहभाग अनिवार्य आसा. जे स्वतांनी 5 वर्सां सकयल व त्यापरस अधिक भुरगीं काम करपी बायलां वांगडा आसात अशें स्वतांनी पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून दितले अशें मंत्री उलयले. फुटबॉलांत काल तुर्कस्तानांतल्या आंतल्या हांगा जाल्ल्या SNB स्पोर्ट्स फुटबॉल संकुलांत जाल्ल्या इश्टागत मॅचींत भारतीय वरिश्ठ बायलां पंगडान जर्मन पंगड हर्ता बीएससी फ्राउयेनेचेर 1-0 अशें जैत मेळयले. 37व्या मिनटार ग्रेस डांगमेईन निर्णायक गोल करून ब्लू टायग्रेसीस पंगडाक जैत मेळयले. AFC बायलांची एशियाई कप ऑस्ट्रेलिया 2026 सर्तीचो तयारीचो एक भाग म्हणून भारतीय पंगड अंताले आसा. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन बिहार, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आनी उत्तर प्रदेशांत दाट धुके पडपाचो अदमास काडला. फुडले 2 दीस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उपहिमालयन अस्तंत बंगाल आनी सिक्कीम हांगाय अशीच परिस्थिती उरपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.